चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पेप्सिको उत्तर प्रदेशात करणार 500 कोटींची गुंतवणूक। उत्तर प्रदेशात पेप्सिको कंपनी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली। अन्न उत्पादन उद्योगासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे। लखनौमधील दुसऱ्या पायाभरणी समारंभात पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ अहमद अल शेख यांनी ही माहिती दिली। कंपनी येत्या काही दिवसात कृषी उत्पन्नावर आधारित प्रकल्प उभारणार असल्याची माहिती शेख यांनी दिली। शेख म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बियाणं, तंत्रज्ञान, अवजारी, हवामान, विमा तसंच आमच्या कृषीतज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणार आहोत। नव्या प्रकल्पाबाबत शेख म्हणाले, उत्तर प्रदेशात आम्ही तिसरा अन्न उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहोत। त्यासाठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल। यातून 1,500 तरुणांना रोजगाराची संधी मिळेल, त्याचबरोबर कंपनीच्या पुरवठा साखळीचाही विस्तार करण्यात येणार आहे। आम्हाला यासाठी 7 लाख टन बटाटे लागणार आहेत। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या योजनेमुळं आमचा उत्साह वाढला आहे, असं शेख यांनी सांगितलं आहे।